चुकल मणत बघना बोलणार नाही रे पुन्हा को दूर।